नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारताचे संविधान दरेका सरकारा खातीर दीपस्तंभासारखे दिका दाखोवपी आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. आयज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या धन्यवाद प्रस्तावाचेर जाप दितना ते उलयताले. मणिपुरात शांतताय स्थापन करपा खातीर केंद्र आणि राज्य सरकार सातत्यान वावुरता अशें तांणी सांगले. गरिबी आड झूज दिवपाक हो सरकाराचो मुखेल अजेंडो आसा, तशेंच कल्याणकारी येवजण्यांक गती दिवप आणि तांचो विस्तार करप हे सरकाराचे मुखेल प्राधान्य आसतले अशें तांणी मुखार सांगले. एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाक संवसारातली तिसरी व्हडली अर्थव्यवस्था करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा हाचेर तांणी भर दिलो. फुडल्या 5 वर्सात भौशीक येरादारी वेवस्थेत व्हड प्रमाणात बदल जातले असो विश्वास तांणी उक्तायलो. फाटल्या 10 वर्सात सरकारान केल्ल्या वावराक लोकांनी तेको दिलो आणि सरकाराच्या कामगिरीच्या आधाराचेर परतून वेचून काढले असे तांणी सांगले. प्रधानमंत्री निवेदन दितना काँग्रेस, डीएमके, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच विरोधी पक्षांनी बोवाळ केल्या कारणान सभापती जगदीप धनखड हांणी तांकां जाग्यार बसपाक सांगले, मात विरोधी पक्षांचे वांगडी सभाघरांतल्यान भायर सरले. उपरांत राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळा खातीर स्थगीत केला अशी माहिती सभापती जगदीप धनखड हांणी दिली. मजगती काल उत्तर प्रदेशातल्या हाथरस घडणुकेत मरण आयिल्ल्यांक आयज सभाघरांत आर्गां ओपली. जखमीक वैजकी मजत दिवपा खातीर गरजेची सगळी पावलां उबारल्यात आणि ह्या प्रकरणाची चौकशी करपा खातीर अधिकाऱ्यांची समिती नेमला अशें तांणी सांगले. अशी घडणूक घडची न्हय म्हणून कायदो करचो असे विरोधी पक्ष फुडारी मल्लिकार्जून खरगे हांणी सुचयले. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी आयज हाथरस घडणुकेचो नियाळ घेतलो. हाथरस घडणुकेत आता मेरेन वट्ट 121 जणांक चिड्डून मरण आयला आणि 31 जण जखमी झाल्यात. मरण आयिल्ल्यांचो आकडो आणिक वाढू शकता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी हे घडणुकेची पुराय चौकशी करपाचे आदेश दिलो. हे विशी चौकशी खातीर एडीजी आग्रा झोनाच्या अध्यक्षतेखाला उचेल्या पावण्यावेली समिती स्थापन केल्या आणि ती 24 वरां भितर अहवाल सादर करतली. मजगती राज्य आणि केंद्र सरकारान मरण आयिल्ल्यांच्या घरच्यांक 4 लाख रुपयांची मजत जाहीर केला, जाल्यार जखमीक 50,000 रुपयांची मजत जाहीर केला. कृत्रिम बुद्धिमत्तेची तांक वापरून तंत्रगिन्यांचो फायदो सगळ्या मेरेन पावप हो भारताचो दृष्टीकोन आसा असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत जाल्ल्या भारत संसारिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत ते उलयताले. केंद्र सरकार बेगीनूच भारत एआय मोहीम सुरू करतले आणि ताचे खातीर 10,000 कोटी रुपया खर्च जावपाची शक्यताय आसा असे तांणी सांगले. ते भायर एआय इनोव्हेशन सेंटर स्थापन करतले, जे उच्च दर्जाचे डेटासेट मेळोवपाचेर लक्ष केंद्रीत करतले. ताचो लाव स्टार्टअप आणि संशोधकांक जातलो असे तांणी मुखार सांगले. कृत्रिम बुद्धिमत्तेचो गैरवापर जावचो न्ही हे खातीर केंद्र सरकार कायदो करता अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. समस्या सोडोवपाक एआय हे एक व्हड साधन जावंक शकता, पूण ताची संबंधित आशिल्ल्या धोक्याचेरूय नियंत्रण दवरपाची गरज आसा असे तांणी सांगले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज कझाकिस्तानातल्या आस्तानात रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव्ह हांचेकडेन सध्या झुजा वाठारात रावपी भारतीय नागरिकांच्या परिस्थितीचेर हुस्को उक्तायलो. तांची सुरक्षितताय आणि तांका बेगोबेग परत हाडपाची मागणी तांणी ह्या वेळार केली. तशेंच भारत रशिया द्विपक्षीय भागीदारी आणि सामायिक प्रश्नाचेर दोनूय मंत्र्यांनी व्यापक उलोवणी केली. बांगलादेशचे प्रधानमंत्री शेख हसीना हांणी काल नौदळाचे मुखेल अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी हांचेकडेन चर्चा करतना 1971 वर्सा बांगलादेशाच्या मुक्तीझुजात भारतान दिल्ल्या योगदानाचो उगडास करून ताची तोखणाय केली. भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल1 अंतराळयानान सूर्य आणि धर्तरी ह्याच्या मधल्या लँग्रज बिंदू एल1ची पहिली प्रभामंडल कक्षा पुराय केल्या आणि आदित्य एल1 आता आपले दुसरे कक्षेत यशस्वीपणान स्थानांतरित झाला असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेन सांगला. नैऋत्य मौसमी पाऊस 6 दिस पहिलीच पुराय देशात पातळा. फुडल्या 4 दिसात देशाच्या वायव्य आणि मध्य वाटारात जगलासहित व्हड पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तशेच आयज आणि फाल्या उत्तराखंड, पंजाब, हरियाणात खूप व्हड पाऊस पडटलो. हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोय, कोकण, महाराष्ट्र आणि गुजरातात उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा. देशाच्या ईशान्य वाटारातूय फुडल्या 4 दिसात व्हड प्रमाणात पाऊस पडू येता अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ सोमा सेन हांणी दिली. आयज विम्बल्डन ओपन टेनिस सर्तीत भारताचो रोहन बोपन्ना आणि सुमित नागल त्यांच्या जोडीदारा वांगडा दादल्यांच्या दोट्टी गटात खेळतले. रोहन बोपन्ना त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांची जोडी, फ्रान्सचे जिओवानी मप्पेसी पेरिकार्ड आणि एंड्रियन मन्नारिओ ह्याची जोडी आड खेळतली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.